मीकाह चैप्टर फोर, मीखा अध्याय चार। शेवटल्या दिवसात असे होईल की परमेश्वराच्या मंदिराचा डोंगर पर्वतांच्या माथ्यावर स्थापण्यात येईल आणि सर्व डोंगराहून तो उंच होऊन त्याकडे राष्ट्रे लोटतील। देशोदेशींच्या लोकांच्या झुंडीच्या झुंडी जातील व म्हणतील, चला आपण परमेश्वराच्या पर्वतावर याकोबाच्या देवाच्या मंदिराकडे चढून जाऊ, तो आम्हास आपले मार्ग शिकवो, म्हणजे आम्ही त्याच्या पथांनी चालू। कारण सियोनेतून शिक्षण व यरुशलेमेतून परमेश्वराचे वचन निघेल। तो देशोदेशींच्या बहुत लोकांचा न्याय करील, दूर असलेल्या बलवान राष्ट्रांचा इन्साफ ठरवील। तेव्हा ते आपल्या तरवारी मोडून त्यांचे फाळ करीतील, आपल्या भाल्यांच्या कोयत्या करीतील। यापुढे एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर तरवार उचलणार नाही, ते इतपर युद्धकला शिकणार नाहीत। ते सगळे आपापल्या द्राक्षीखाली व अंजिराच्या झाडाखाली बसतील, कोणी त्यास घाबरविणार नाही, कारण सेनाधीश परमेश्वराच्या तोंडची ही वाणी आहे। सर्व राष्ट्रे आपापल्या दैवतांच्या नावाने चालत आहेत, पण आम्ही परमेश्वर आमचा देव याच्या नावाने सदा सर्वकाळ चालू। परमेश्वर म्हणतो, त्या दिवसात मी लंगड्यास जमा करीन, हकून दिलेल्यास व मी ज्यास पीडिले त्यास एकत्र करीन। मी लंगड्यास अवशेष म्हणून ठेवीन, दूर घालविलेल्यांचे मी समर्थ राष्ट्र करीन, आणि येथून पुढे सदा सर्वकाळ परमेश्वर सियोन डोंगरात त्याचवर राज्य करील। हे कळपाच्या दुर्गा, सियोन कन्येच्या डोंगरा, तुझे पूर्वीचे राज्य तुला परत येईल। यरुशलेमेच्या कन्येला राज्य पुन्हा प्राप्त होईल। तर तू आता अशी मोठ्याने का आक्रोश करतेस? तुझ्यामध्ये कोणी राजा नाही काय? तुझा मंत्री मेला काय? कारण प्रसवत्या स्त्रीसारख्या तुला कळा लागल्या आहेत। हे सियोन कन्ये, तुला कापरे भरू दे, प्रसूत होणाऱ्या स्त्रीप्रमाणे तुला वेदना होऊ दे, कारण तू आता शहराबाहेर जाशील, शेतात वस्ती करशील व बाबेलापर्यंतही जाशील, तेथे तुझी सुटका होईल। तेथे परमेश्वर तुला तुझ्या वैऱ्यांच्या हातून सोडविल। आता पुष्कळ राष्ट्रे तुझ्याविरुद्ध जमा झाली आहेत, ती म्हणतात, ती भ्रष्ट होवो, आमचे डोळे सियोनेला पाहून निवोत। पण त्यास परमेश्वराचे विचार कळत नाहीत, त्याचे संकल्प ते समजत नाहीत, कारण खळ्यासाठी पेंढ्या गोळा करतात, तसे त्याने त्यास गोळा केले आहे। सियोन कन्ये, उठ, मळणी कर, मी तुझे शिंग लोखंडासारखे व तुझे खूर पितळेसारखे करीतो। तू अनेक राष्ट्रांचा चुराडा करशील, त्यांची कमाई परमेश्वराला वाहशील, त्यांची संपत्ती सकल पृथ्वीच्या प्रभूला तू वाहशील।